ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा 35.7 कोटी टनांवर जाईल असा अंदाज असल्याचं केंद्रीय कृषी मंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. इंडिगो कंपनीनं नियमित विमान उड्डाणांच्या संख्येत 5% कपात करावी असे DGCA निर्देश. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथं रंगणार. देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा 35.7 कोटी टनांवर जाईल असा अंदाज असल्याचं आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं. ही वाढ गेल्या वर्षीच्या तुलनेत 7.65% तर 2014-15 झालेल्या उत्पादनाच्या तुलनेत 42% असल्याचं त्यांनी नमूद केलं.
2024-25 में फसलों का रिकॉर्ड उत्पादन इस बार हुआ है. देश का कुल खाद्यान्न उत्पादन 357.732 मिलियन टन होने का अनुमान है, जो पिछले साल की तुलना में 7.65% अधिक है. और 14-15 की तुलना में अगर देखा जाए तो खाद्यान्न के उत्पादन में 41.94% की वृद्धि की गई है. भारत के किसानों का अभिनंदन, और ये सरकार की नीतियों के कारण भी हुआ है.
महाराष्ट्र, पंजाब, जम्मू काश्मीर, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे धान्य उत्पादनात घट झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. डाव्या कट्टरतावादाच्या विरोधात सरकारनं कठोर धोरण अवलंबलं असून पुढच्या मार्चपर्यंत त्याचं समूळ उच्चाटन करायचं ध्येय ठेवलं आहे असा पुनरुच्चार सरकारनं आज केला. ही समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार राज्यांसोबत काम करत आहे असं प्रतिपादन गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात केलं. यासाठी राज्यांना CAPFच्या तुकड्या पुरवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. तसंच पुरेशा प्रशिक्षण सोयीसुविधा आणि 706 पोलीस स्थानकांच्या उभारणीला मान्यता दिल्याचंही राय यांनी सांगितलं. लोकसभेत आज निवडणूक सुधारणांच्या मुद्द्यावर चर्चा होणार आहे, तर राज्यसभेत वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त चर्चा सुरू आहे. देशातली नागरी हवाई सेवा झपाट्यानं पूर्वपदावर आणली जात आहे असं स्पष्टीकरण केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री KRAM MOHAN NAIDU यांनी आज लोकसभेत बोलताना दिलं. विमानसेवेतल्या अनियमिततेबाबत केंद्रीय हवाई वाहतूक संचालनालयानं इंडिगो कंपनीला नोटीस बजावली आहे. कंपनीच्या खुलाशानंतर योग्य आणि कडक कारवाई केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रवाशांची सेवा आणि सुरक्षा याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या दृष्टीनं नागरी हवाई वाहतूक नियमात बदल केले जातील असं ते म्हणाले. प्रवाशांना पुढच्या बुकिंगसाठी शुल्क आकारलं नसून आतापर्यंत 750 कोटींहून जास्त परतावा देण्यात आल्याचं त्यांनी नमूद केलं. इंडिगो कंपनीची विमान उड्डाणं रद्द झाल्यानं 3 तारखेपासून नागरी हवाई सेवेत झालेल्या खोळंब्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय हवाई वाहतूक संचालनालयानं इंडिगो विमान कंपनीला त्यांच्या वेळापत्रकात विमान उड्डाणांमध्ये 5% कपात करण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषत अधिक मागणी आणि अधिक वारंवारता असलेल्या उड्डाणांसाठी हे निर्बंध लागू होतील असं संचालनालयानं म्हटलं आहे. हवाई वाहतुकी संबंधित विभागानं कंपनीला उद्या संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुधारित वेळापत्रक दाखल करायला सांगितलं आहे. देशातल्या विमान उड्डाणांची सद्यस्थिती आणि प्रवाशांशी संबंधित सेवा याबाबतचा आढावा घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विमानतळांना प्रत्यक्ष भेट देण्याचे निर्देश नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं आज दिले. नागरी हवाई मंत्री KRAM MOHAN NAIDU यांनी घेतलेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत हे निर्देश देण्यात आले. अधिकाऱ्यांना या भेटीत आढळलेल्या त्रुटी तसंच प्रवाशांच्या प्रतिक्रिया घेऊन ताबडतोब कारवाई करायला सांगितल्याचं मंत्रालयानं समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सकाळी विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून आंदोलन केलं. कर्जमाफीचं आश्वासन देऊनही शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही, सोयाबीन खरेदी केंद्र सुरू झाली नाहीत, कापसावरील आयातकर शून्य करून परदेशातला कापूस आयात केला जात आहे अशी टीका विरोधकांनी केली. राज्यात दिवसाला 8 शेतकरी आत्महत्या करत असून सरकारचं धोरण शेतकरी विरोधी आहे अशी टीका करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. फलटण येथील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आरोपपत्र दाखल करण्यात येईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात एका प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. या प्रकरणातला पुढील तपास करण्यासाठी न्यायाधीशांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे, तसंच महिला पोलीस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली पोलीस तपास करतील असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 65 वसतिगृह असून इतर जिल्ह्यांमध्ये वसतिगृहासाठी जागा संपादित केली जात आहे अशी माहिती फडणवीस यांनी दिली. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यासंदर्भातला प्रश्न विचारला होता. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये आणि विभागांमध्ये युनिक डिसॅबिलिटी आयडी कार्ड सादर करणं आजपासून सक्तीचं करण्यात आलं आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीएच्या संसदीय पक्षाची बैठक आज नवी दिल्लीच्या संसद भवन संकुलात झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजपा अध्यक्ष JP नड्डा तसंच रालोआचे सर्व खासदार बैठकीला उपस्थित होते. बिहार विधानसभा निवडणुकीतल्या विजयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन बैठकीत करण्यात आलं. देशाच्या विकासाकरता अधिक जोमानं काम करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी सर्व खासदारांना केलं. सर्वसामान्य माणसाचं जीवन सुलभ आणि सुखकर बनवण्यासाठी सर्व क्षेत्रात चौफेर सुधारणांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं अशी माहिती संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी दिली.
प्रधानमंत्रीजी ने सारे एनडीए सांसदों को देश के लिए और अपने संसदीय क्षेत्र के लिए और राज्य के लिए क्या क्या करना है बहुत अच्छा गाइडलाइंस दिया है. प्रधानमंत्री जी ने लोगों को जिंदगी को सुधारने के लिए रिफॉर्म्स पे बहुत जोर दिया है. रिफॉर्म्स मतलब सिर्फ इकोनॉमिक रिफॉर्म्स नहीं, फाइनेंशियल रिफॉर्म्स नहीं, देश के आम लोगों के जिंदगी को आसान और आराम बनाने के लिए हर क्षेत्र में रिफॉर्म हम लोगों को दिया है.
वर्ष 2023 आणि 2024 साठीचे राष्ट्रीय हस्तकला पुरस्कार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज नवी दिल्लीत वितरित केले. विविध हस्तकला प्रकारांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केलेल्या 148 जणांना राष्ट्रपतींनी सन्मानित केलं. या क्षेत्रामुळे विशेषतः ग्रामीण भागात 32 लाखापेक्षा जास्त रोजगार निर्माण होत असल्याची बाब राष्ट्रपतींनी यावेळी अधोरेखित केली. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची मतमोजणी 21 डिसेंबरला होणार असल्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आगामी 2 संयुक्त पूर्वपरीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. गट ब अराजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आधी 21 डिसेंबर रोजी होणार होती, ती आता 4 जानेवारी रोजी होणार आहे. तर गट 3 संयुक्त पूर्वपरीक्षा 11 जानेवारी रोजी घेण्यात येणार असल्याचं आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. सलामीचा सामना आज संध्याकाळी 7 वाजता ओदिशातल्या कटक इथल्या बारामती मैदानावर खेळण्यात येणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगडच्या मुल्लानपूर इथं, तर तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा सामना लखनौमध्ये आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर होईल. आयपीएलच्या 2026 हंगामासाठीचा लिलाव 16 डिसेंबर रोजी अबुधाबीत होणार असून यात भाग घेणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी BCCI प्रसिद्ध केली आहे. एकंदर 240 भारतीय आणि 110 परदेशी खेळाडू यात सहभागी होतील. 2026 आयपीएलमध्ये 77 खेळाडूंसाठी जागा उपलब्ध असून त्यातल्या 31 परदेशी खेळाडूंसाठी आहेत. आतापर्यंत 173 खेळाडूंचं विविध संघातलं स्थान निश्चित झालं आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि कष्टकरी आणि श्रमिकांचे आधारस्तंभ डॉ बाबा आढाव यांचं काल पुण्यात वार्धक्यानं निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. बाबा आढाव यांचा पार्थिव देह आज अंत्यदर्शनासाठी पुण्यात हमाल भवन इथं ठेवण्यात आला असून संध्याकाळी 4 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील. बाबा आढाव यांनी शेतमजूर, हमाल आणि असंघटित कामगारांच्या हक्कासाठी आजीवन संघर्ष केला. हमाल पंचायत या संघटनेची स्थापना करून त्यांना सामाजिक सुरक्षितता मिळवून देण्यासाठी ते कार्यरत होते. जातीभेदाविरुद्ध एक गाव एक पाणवठा ही चळवळ त्यांनी संपूर्ण राज्यात राबवली. संपूर्ण आयुष्य कष्टकरी श्रमिकांच्या हक्कांसाठी समाजासाठी वेचणारे बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, ज्येष्ठ नेते शरद पवार, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी बाबा आढाव यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशातलं अन्नधान्य उत्पादन यंदा 35.7 कोटी टनांवर जाईल असा अंदाज असल्याचं केंद्रीय कृषीमंत्र्यांचं लोकसभेत निवेदन. इंडिगो कंपनीनं नियमित विमान उड्डाणांच्या संख्येत 5% कपात करावी असे DGCA निर्देश. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधक आक्रमक, विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन. आणि भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथं रंगणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.